प्रॅक्टिकल दादीजींच्या जीवनात पाहिलेलं आहे. तर दादीजी जे होते ते संबंध आणि संपर्कात कोणाच्याही आल्या तरी त्यांना सुख देण्याची त्यांच्यामध्ये भावना असायची. चांगल्या मार्गावर आपण कसं चालावं सतत ते हे शिकवत असायचे. त्यांच्याकडं इतकं काही ज्ञान होतं, एवढे काही अनुभवचे बोल होते, इतकी काही शक्ती होती की जे ते बोलत असायचे ते प्रत्येकांना मनात असं लागायचं की किती छान दादीजी बोलताय, आपल्याला असं आपलं जीवन बनवलं पाहिजे. त्यांच्या शब्दांना सन्मान देत आज एवढे कमीत कमी तुम्हाला सांगावं तर 7 ते 7.5 लाख भाऊ बहिणी या ज्ञान मार्गावर चालत आहे. एवढं सुंदर पद्धतीने त्यांनी प्रशासन केलेलं या विद्यालयाचं जे खूप काही आजच्या मानवाला शिकण्यासारखं आहे. प्रकृतीने जे देह दिलेला आहे एक एक कर्मेंद्रियांद्वारे या प्रकृतीला सुख कसं द्यायचंय किंवा आनंद कसं द्यायचंय, कारण की प्रकृती म्हटलं तर हे 5 तत्व आले, पशु प्राणी आले आणि त्याचबरोबर इतर मनुष्यात्मे पण आले. पशु प्राणींनाही दादीजी व्हायब्रेशन देत असायचे. एकदा माउंट आबू वरून दादीजी खाली येत असताना गाडीत कार खाली येत असताना माउंट आबू एक असं स्थान आहे ज्या ठिकाणी जंगली भाग खूप आहे आणि जंगल भाग असल्यामुळे एका ठिकाणी वाघीण बसलेली होती आणि तिचे छोटे छोटे पिल्लं पण होते. तर दादीजी गाडीतून उतरले आणि आता त्याची गोष्ट आहे, विचार करा प्रकृती जीत कसं बनता येईल. आपल्यामध्ये ती पॉवर असेल तर ते संभव आहे, नाहीतर आपण झू मध्ये पण समजा पाहायला गेलो वाघ किंवा सिंह तर एक तर ते पिंजऱ्यात असणार किंवा मग जंगलात आपण गेलो तर आपण पिंजऱ्यात राहतो आणि या पद्धतीने आपण त्यांचे दर्शन करत असतो. परंतु दादीजी स्वतः गाडीतून खाली उतरल्या आणि त्या वाघीण पुढे जाऊन दादीजी म्हणाले जैसे तू शेरणी है वैसे मे भी शेरणी हूं. आणि त्या ठिकाणी ती वाघीण इतकी शांत आणि एकदम स्तब्ध, काहीच तिने केलं नाही, आवाज देखील केला नाही, पाहिलं आणि परत मान खाली घातलं. व्हायब्रेशन्स या छोट्या छोट्या कारणामुळे आपल्याला दिसून येतं की दादीजी किती महान तपस्वी होते. एवढ्या प्रकृतीला आपल्या कंट्रोलमध्ये करणं, ताब्यात ठेवणं आणि त्याचबरोबर एवढं सगळं. दादीजी ज्यावेळेस चालत असायचे तर प्रॅक्टिकल मध्ये आम्ही पाहिलं की मोर जे आहे दादीजीं पुढे येऊन असं नाचत असायचे, नाहीतर मोर असं आहे की लांब जाऊन बसणार, असं जवळ कोणाच्या येत नाही. परंतु दादीजी दिसले की लगेच तो मोर नाचायला सुरुवात करायचा. म्हणजे हे जे काही प्रॅक्टिकल मध्ये पाहण्यात आलं तर दादीजी प्रकृती जीत किती होते. प्रकृतीला दादीजींनी प्रकृतीवर विजय मिळवलं. विजय मिळवलं म्हणजे ते कसं, थ्रू पॉझिटिव्ह प्रेमाने स्नेहाने. तर या पद्धतीने 5 तत्व जे काही प्रकृती जे हे 5 तत्व जे आहे आणि या 5 तत्वांनी आपल्याला जे काही शरीर दिलेलं आहे या शरीराचा आपण नेहमीच चांगला उपयोग केला पाहिजे. या प्रकृतींना शुभ आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिले पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस आपण हे देह सोडू तर अवश्य या प्रकृतीलाही आनंद व्हायला पाहिजे की माझे हे 5 तत्व पुन्हा माझ्या विलीन होत आहे. तर जी काय अशुद्धता आमच्यामध्ये होती याच्यामुळे ती शुद्ध तरी होईल. एवढा अभिमान या विशाल प्रकृतीलाही जाणवलं पाहिजे. परंतु हे कधी संभव आहे, जेव्हा आपण स्वतः पॉझिटिव्ह राहू. कारण आत्मा चैतन्य आहे, तत्व तर हे जड आहे. परंतु जड तत्वांना आपल्याला व्हायब्रेशन द्यायचे. नेगेटिव्ह व्हायब्रेशन असल्यामुळे मग हे तत्वही आपला उग्र रूप दाखवतात. तत्वातही आपल्याला हलचल जाणवते. मग पाचही तत्वांचा खेळ खूप भयानक रूपात आपण पाहत असतो. ज्यासाठी म्हणतात शास्त्रांमध्ये म्हणतात की शंकर ज्यावेळेस क्रोधित व्हायचा तर तांडव नृत्य करायचा आणि त्याचा तिसरा डोळा उघडला की डोळ्यातून अशी अग्नी निघायची आणि त्यानंतर मग जोर जोरात वारं सुटणार आणि मग भूकंप होणार आणि समुद्रातही उछल होणार. हे अनेक प्रकार सांगतात. वास्तविक असं आहे की ज्यावेळेस विनाशकाळ जवळ येतो तेव्हा मग हे 5ही तत्व आपला उग्र रूप दाखवतात. आज आपण पाहतो की एक तत्व आपले एक कार्य करत आहे, कुठंतरी भूकंप होणार किंवा मग कुठंतरी दुसरा तत्व म्हणजे जल आहे तर समुद्रात लाट आली किंवा सुनामी लाट आली या पद्धतीने, किंवा कुठं चक्रीवादळ झालं, कुठं दुष्काळ पडला, कुठं ओला दुष्काळ तर कुठं कोरडा दुष्काळ, या पद्धतीने कुठं आपण प्राकृतिक प्रकोप एक एक पद्धतीने पाहत असतो. परंतु पुढे चालून या पाचही तत्वांचा जो तांडव नृत्य म्हणतात ना, शंखचा तांडव नृत्य हा खूप प्रसिद्ध आहे. आणि ज्यावेळेस शंख तांडव नृत्य करायचा त्यावेळेस मग धरती धरती हलायची. तर वास्तविक असं आहे की हे पाचही तत्व जे तमोप्रधान झालेले आहे, याला आपण शुभ व्हायब्रेशन्स नाही दिले, तर हे पाचही तत्वांचा जो तांडव नृत्य सुरू होणार आहे तो इतक्या भयानक रूपात होणार आहे की त्याच्यात मग मनुष्य काही करू शकणार नाही. एक तत्वाचा खेळ पाहूनच आज मनुष्य एवढा घाबरतोय. भूकंप झालाय कुठं परदेशात आणि घाबरतोय भारतातला माणूस मनुष्य. सुनामी लाट आली कुठं आणि घाबरतोय इथला व्यक्ती. कारण काय तर एक प्रकृतीचा जो प्रकोप आहे ते पाहूनच आज मनुष्य घाबरत आहे की याचं काय पुढचं रिझल्ट निघणार आहे. तर प्राकृतिक प्रकोप याचा जो तांडव नृत्य आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्याला मनुष्य काही करू शकत नाही. तर अनेक जे हे पाप वाढत चाललेले आहे, अत्याचार भ्रष्टाचार बलात्कार पापाचार जे काय वाढत चाललेलं आहे कसं मिटणार हे बघा. या पाप जे कर्म आपल्याकडून घडले याला नष्ट करण्याचे तीन प्रकार आहे, याला दग्ध करण्याचे तीन प्रकार आहे. एक प्रकार तर असा आहे की जे काही आपल्याला शक्य आहे मन बुद्धी एकाग्र करा आणि परमात्म्याकडे बुद्धी लावा, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, ज्याचा उल्लेख अग्नितत्व ज्यावेळेस स्पष्ट करण्यात आलं त्यावेळेस योग अग्नीचा ही विषय घेण्यात आला. त्या योग अग्नीद्वारे आपण या विकर्माला दग्ध करू शकतो, पाप आपले नष्ट करू शकतो. दुसरा विकर्म नष्ट करण्याची पद्धत आहे ते आहे शारीरिक अनेक प्रकारचे रोग किंवा जे काही कष्ट आपल्याला होतात, शारीरिक व्याधी. कारण की या शरीराद्वारे आपण जे काही कर्म केले वाईट, मग त्या त्या पद्धतीने तो कर्मेंद्रिय आपल्याला त्रास देणार आहे. समजा आपण कोणाला कोणाचं मन दुखवलेलं आहे तर हार्ट अटॅक्स येणार, कारण एखाद्याचं हृदय दुखवलं आपण तर हार्ट अटॅक येणार. असे अनेक प्रकार ज्या ज्या कर्मेंद्रियाद्वारे आपण जे जे त्रास दिलेला आहे त्या पद्धतीने त्याचा अटॅक त्या ठिकाणी होत असतो आणि मग प्रकृती ही आपल्याला ते रिझल्ट देत असत. याच्याद्वारे पण अनेक आपले विकर्म नाश होत असतात. आणि तिसरा आहे मग ते धर्मराज आहे, जे म्हणतात की गरुड पुराणात याचं उल्लेख आहे की ज्यावेळेस एकेकांच्या कर्माची लिस्ट चित्रगुप्तनी काढली त्यावेळेस मग एकेकांना जी सजा देण्यात आली ती सजा खूप भयानक होती. तर तीन प्रकार आहे, परंतु सर्वात उत्तम आणि श्रेष्ठ पद्धतीने आपल्याला आपले विकर्म विनाश करायचे असेल तर ते आहे योग अग्नीद्वारे. तर योगाद्वारे किंवा मेडिटेशन थ्रू मेडिटेशन आपण आपले जे काय विकर्म आहे किंवा पापकर्म आहे हे दग्ध करू शकू. बाकी मग प्राकृतिक प्रकोप जो आहे याचा जो ज्यावेळेस खेळ सुरू होणार आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यावेळेस मग मनुष्य काही करू शकणार नाही. ती वेळ अशी असणार आहे की प्रकृती म्हणणार चला जिथून आलात परत तुम्हाला त्या ठिकाणी जायचंय, आता तुमचा खेळ पूर्ण झालाय या सृष्टीवर, आता तुम्हाला पुन्हा मी दिलेले हे पाच तत्वांचं शरीर मला द्यायचंय आणि तुम्हाला परत जायचंय आपल्या घरी. तर वास्तविक आपण आलो कुठून, आपण आपल्या घरून आलोय, परमधाम वरून आलोय आणि आता परत ती वेळ आली आहे परमधामला जाण्याची. कारण की या सृष्टीवर राहून ज्यावेळेस आपण परमधाम वरून आलो तेव्हा आपण प्रकृतीने आपल्याला सत्वप्रधान शरीर दिलं होतं, सत्वप्रधान शरीर असल्यामुळे एक आनंदमय जीवन आपण व्यतीत करत होतो आणि तो काळ म्हणजे सत्ययुगातला काळ, ज्याच्या 16 कला संपूर्ण आपण होतो, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण राहत होतो आणि त्याचबरोबर देवी देवता म्हणून आपलं जीवन आपण व्यतीत करत होतो. परंतु जन्म मृत्यूच्या फेरीत येता येता विकारांच्या अधीन आपण झालो आणि विकारांच्या अधीन झाल्यामुळे आपण या विकारांनाच प्राधान्यता द्यायला लागलो आणि विकारांना प्राधान्यता दिल्यामुळे या शरीराद्वारे आपण वाईट कृत्य करायला लागलो. याचे व्हायब्रेशन या पाच तत्वांना मिळायला लागले, तेही मग उग्र झाले. आणि कलियुगाच्या अंती तर आपण पाहतो प्रत्येक इच्छित कर्मेंद्रियाद्वारे वाईट कृत्य असं मनुष्य करतोय, पाप कर्म करतोय. आणि त्यामुळे आपण पाहतोय की प्रकृती देखील ही आता आपलं उग्र रूप धारण करत आहे आणि कुठपर्यंत ही प्रकृती पण सहन करणार. आता प्रकृती म्हणत आहे जिथून आला तिथं परत आता तुम्हाला जायचंय आणि परत तिथं येण्यासाठी मी तुम्हाला साथ देणार आहे. कारण मनुष्य आज इतका स्वार्थी झाला आहे की मृत्यू त्याला नकोशी वाटत आहे. पाप कर्म तर करत आहे परंतु आपण हे पाप कर्म बंद करावं हे त्याच्या मनात येत नाही, परंतु मृत्यू पण नकोय. तर मृत्यू मग येणार कशी? प्रकृती आपला खेळ त्यावेळेस करत असतो आणि प्रकृतीचा जो प्रकोप आहे, मग ते भूकंप असो किंवा मग ज्वालामुखी असो किंवा मग वादळ असो, हे जे काही प्रकोप आहे किंवा आकाशातून पडणारे जे काही अनेक प्रकारचे ग्रह किंवा जे काही उल्का आहे ते, त्याच्यामुळे पण असंख्य लोकांची मृत्यू, जे काही प्राकृतिक प्रकोप आणि त्याचा जो तांडव नृत्य आहे तो मग तांडव नृत्य यासाठीच आहे की चला जिथून आलात परत तिथं जायचंय. परत आपल्याला आपल्या घरी नेण्यास पाठवण्यासाठी प्रकृती आपल्याला साथ देत असते आणि त्यानंतर मग प्रकृती पूर्ण प्रकोप. नाहीतर विचार करा की या सृष्टीला शुद्ध बनवणार कोण? पाप इतकं वाढलेलं आहे या शुद्धीला, या प्रकृतीला शुद्ध किंवा या प्रकृतीचं शुद्धीकरण होणार कसं? शुद्धीकरण प्रकृती स्वतः करत असते. जसं आपण पाहतो की दिवाळीच्या वेळेस आपण खास लक्ष्मी पूजन करतो आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळेस, लक्ष्मी आवाहनच्या वेळेस आपण पूर्णतः घराची स्वच्छता करतो. आता घराची स्वच्छता तर आपण करतो, जितकं घर आपलं आहे तेवढं सीमित घराची आपण स्वच्छता करतो, परंतु ज्यावेळेस खऱ्या रूपात या सृष्टीवर लक्ष्मीचं ज्यावेळेस आवाहन होणार किंवा श्री लक्ष्मी या सृष्टीवर अवतरित होणार, तेव्हा मग या सृष्टीची स्वच्छता कोण करणार? कुठपर्यंत आपण झाडू घेऊन या घराला किंवा या सृष्टीला झाडत बसणार किंवा धूत बसणार? तर हे मानवाच्या हातात नाहीये. ज्यावेळेस पवित्र आत्मा या सृष्टीवर अवतरित होणार आहे, ज्यावेळेस पवित्र देवी देवता या सृष्टीवर येणार आहे, त्यावेळेस मग प्रकृतीचा जो खेळ असणार आहे त्या देवी देवतांच्या आगमनच्या आधी या पूर्णतः प्रकृतीला स्वच्छ करण्याचं कार्य हे पाच तत्व करणार आहे. इतक्या जोरात पाऊस पडणार आहे की जी काही घाण आहे या सृष्टीवर सगळी धूळ निघणार आहे. कुठं तुम्ही आणि मी आपण मिळून हे धूत बसणार आहे हे शक्य नाहीये, परंतु पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होणार आहे की त्या पावसामुळे सगळं हे धूळ निघणार आहे. आणि त्याचबरोबर इतक्या जोरात वादळ सुटणार आहे की सगळं झाडून निघणार आहे. आपण कुठपर्यंत या सृष्टीला झाडत बसणार आहे ते शक्यच नाही, सगळं झाडून निघेल. असे काही जोरदार भूकंप होणार आहे की जो काही कचरा आहे तो पूर्ण त्याच्यात समाप्त होईल किंवा आतमध्ये तो समावून जाणार आहे. तर प्रकृतीचा जो खेळ असणार आहे तो खेळ इतका शेवटी भयानक असणार आहे, ते पण फक्त आहे परिवर्तनासाठी, देवी देवतांच्या आगमनासाठी तो एक महापरिवर्तन होणार आहे. आणि तो महापरिवर्तन आता लवकरच होणार आहे, कारण की लवकरच आता या सृष्टीवर देवी देवतांचं आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी स्वयं परमपिता परमात्मा राजयोग शिकवताय. राजयोगाद्वारे अनेक असे मनुष्य आत्मी आपल्या जीवनात परिवर्तन आणताय, प्रकृतीला शुभ व्हायब्रेशन देताय आणि प्रकृती ते शुभ व्हायब्रेशन घेत त्या आत्म्यांसाठी पुन्हा शुद्ध आणि पवित्र शरीर देण्यासाठी आधी पूर्ण या सृष्टीची स्वच्छता करणार आणि स्वच्छता झाल्यानंतर मग आत्मा या सृष्टीवर देवस्वरूपात येणार आणि आनंदमय जीवन व्यतीत करू शकणार. तर या पद्धतीने आपण पाहिलात की आत्म्याचं प्रकृतीशी किती डीप रिलेशन आहे आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी इज मस्ट हे आपण लक्षात ठेवलात तर अवश्य आपण प्रकृतीला सुख देऊ शकू आणि प्रकृतीकडून सुख घेऊ शकू. ओम शांती.